योहानाचे शुभवर्तमान याचा 19वा अध्याय. नंतर पिलातने येशूला येऊन फटके मारले तेव्हा शिपायांनी एक काट्याचा मुकुट गुफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा जागा घातला आणि ते त्याच्या पुढे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्यास चापटा मारल्या म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन म्हटले, पहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो. तेव्हा येशू काट्याचा मुकुट व जांभळा जागा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, पहा हा मनुष्य. मुख्य याजक लोक व त्याचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा. पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्यास नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही. यहुदी लोकांनी त्यास उत्तर दिले, आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे, कारण त्याने स्वतःला देवाचा पुत्र केले आहे. पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, तू कोटला आहेस. पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. पिलाताने त्यास म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाही काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला माहीत नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे. ह्यावरून पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहुदी ओरडून म्हणाले, आपण जर याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला ना करतो. म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसंबंधी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाता म्हणतात. तो वलांडणाच्या तयारीचा दिवस होता. तेव्हा सुमारे 12:00 होते आणि तो यहुद्यांना म्हणाला, पहा तुमचा राजा. यावरून ते ओरडले, ह्याला संपून टाका, त्याच वधस्तंभावर खिळा. पिलात त्यांना म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय? मुख्य याजकाने उत्तर दिले, आम्हास कैसराशिवाय राजा नाही. मग त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्याच्या हाती दिले. तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. ह्या जागेला इब्री भाषेत गुलगाता म्हणतात. तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खेळले. आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला, यहुद्यांचा राजा नासुरी येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खेळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहुद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी, ग्रीक भाषेत लिहिला होता. तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर याने म्हणले, मी यहुद्यांचा राजा आहे असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी लिहिले ते लिहिले. मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती, तो वरपासून सरळ विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, आपण हा फाडू नये, पण तो कोणाला मिळेल हे ठरण्याकरता चिठ्ठ्या टाकून पहावे. हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून शिपाईंनी ह्या गोष्टी केल्या. पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लेपाची पत्नी मरिया आणि मग्दालिया नगराची मरिया ह्या उभ्या होत्या. येशूने जेव्हा आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, आई पहा हा तुझा मुलगा. मग तो त्या शिष्याला म्हणाला, पहा ही तुझी आई. आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्या घरी घेतले. मग आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागले आहे असे म्हटले. तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते. म्हणून त्यांनी आंब्याने भरलेला एक बोळा एका येजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, पूर्ण झाले आहे, आणि आपले मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता आणि शब्बात दिवशी वधस्तंभावर शरीर राहू नये, कारण तो शब्बात मोठा दिवस होता. म्हणून यहुद्यांनी पिलातांना विनंती केली की त्याचे पाय तोडून त्याला काढून घेऊन जावे. तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्यावर वधस्तंभावर खेळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय तोडले. परंतु ते येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. तरी शिपायापैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले आणि लगेच रक्त व पाणी बाहेर आले. आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे. यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा, कारण त्याचे एकही हाड मोडणार नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी झाल्या. आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, ज्याला त्यांनी वदिले ते त्याच्याकडे पाहतील. यानंतर जो आरिम थायकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहुद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता. पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले आणि त्याच्याकडे पाहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अंगरू याचे सुमारे 100 मापे मिश्रण घेऊन आला. मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यासहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले. त्यास ज्या ठिकाणी वधस्तंभावर खेळले होते तेथे एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर होती. त्यामध्ये कोणाला कधीही ठेवले नव्हते. तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले.